सारी मिळून करू विकास,
एकच ध्यास एकच श्वास,
सारी मिळून करू विकास, एकच ध्यास एकच श्वास,
दिल खुलास
दिल खुलास
दिल खुलास, संवाद जनतेशी।
श्रोते हो नमस्कार, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी उत्तरा मोने आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मुंबई मेट्रो ही खरंच आहे की आपल्या आयुष्याची एक जीवनवाहिनी अशी ठरते आणि मेट्रो 3 या प्रकल्पाविषयी आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये उत्सुकता आहे। त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत। अश्विनी मॅडम नमस्कार।
नमस्कार।
मेट्रो 3 प्रकल्पाबद्दल खूप माहिती आम्हाला मिळाली आणि एक उत्सुकता वेगळी मनात निर्माण झाली की कशा प्रकारे हा प्रकल्प उभा राहतोय, त्यामुळे आपण मला असं वाटतं ह्या भागाची सुरुवातच करूया की मेट्रो 3 या प्रकल्पाची वैशिष्ट्य नेमकी काय काय आहेत।
काल मी सांगितलं होतं त्याप्रमाणे हा पूर्ण भूमिगत मार्ग आहे, त्यामुळे आता भूमिगत मेट्रो तयार कशी केली जाते तर ही जवळजवळ जमिनीमध्ये 20 ते 25 मीटर खाली आपल्याला 2 बोगदे तयार करावे लागतात अप अँड डाऊन ट्रॅकसाठी, आणि हे करण्यासाठी टनेल बोरिंग मशीन ह्या मशीन्सचा वापर केला जातो। ही मशीन जमिनीमध्ये सोडण्यासाठी आपल्याला ठिकठिकाणी त्याच्या अशा लॉन्चिंग विहिरी तेवढ्या 20-25 मीटर खाली कराव्या लागतात, त्याच्यामधून ती मशीन्स आत जातात आणि मग ती मशीन्स त्याला मुंबईमध्ये जो आहे तो सगळा कठीण असा दगड आहे त्याच्यामधून आपल्याला ती मशीन्स पुढे पुढे न्यावी लागतात आणि मग त्याच्यातून दगड माती वगैरे बाहेर येतं ते आपल्याला दुसरीकडे नेऊन टाकावं लागतं आणि अशा पद्धतीने ही 2 टनेल्स आपण तयार करतो। ह्या पूर्ण प्रकल्पाचं आम्ही 7 भागांमध्ये विभाजन केलेलं आहे आणि प्रत्येक भागामध्ये वेगळ्या पद्धतीचे कंत्राटदार काम करतील, त्यामुळे जेव्हा प्रकल्प सुरू होईल तेव्हा जवळजवळ 14 टनेल बोरिंग मशीन्स मुंबईच्या भूगर्भामध्ये ह्या टनेल खोदण्याचं काम करतील। याशिवाय जी स्टेशन्स आहेत ती भूमिगत आहे, ती NATM आणि कट अँड कव्हर अशा 2 पद्धतीने केली जातात आणि ह्या स्टेशनमध्ये 2 किंवा 3 लेवल्स असतात, त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज म्हणजे एस्केलेटर्स लिफ्ट्स लोकांना जाण्यासाठी, CCTV कॅमेरे। हा प्रकल्प आपण ग्रीन प्रकल्प हरित प्रकल्प म्हणून त्याला म्हणतो कारण ह्याच्यामुळे फॉसिल फ्युएलचं तर सेव्हिंग होतच होतं पण ह्याच्याशिवाय या प्रकल्पामध्ये सुद्धा एनर्जी सेव्हिंगचे वेगळे मेजर्स आपण घेतोय, त्यामुळे LED लाईटिंग याच्यामध्ये असणार आहे। याशिवाय CCTV कॅमेरे प्लॅटफॉर्म स्क्रीन डोर्स, मुंबई उपनगरीय सेवेमध्ये आपण बघतो अनेक वेळेला प्लॅटफॉर्मवरून ट्रॅकवर पडून मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही खूप जास्त आहे, ते टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स केले जातात। ह्याच्याशिवाय याच्यामध्ये टनेल व्हेंटिलेशन सिस्टीम, स्टेशन व्हेंटिलेशन सिस्टीम किंवा तिथलं एन्व्हायरमेंटल कंट्रोल सिस्टीम असतात, त्यानंतर कम्युनिकेशन हे अतिशय महत्वाचं असतं कारण टनेलमध्ये कम्युनिकेशन आपल्याला वेगळ्या पद्धतीने करावं लागतं, त्यामुळं CBTC नावाची या पद्धतीची सिग्नलिंग सिस्टीम जी अत्याधुनिक अशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये असणार आहेत, त्यामुळं अत्यंत सुखकर प्रवासांच्या सुखकर प्रवासासाठी त्यांच्या सोयीच्या दृष्टीने कम्फर्टच्या दृष्टीने ह्याच्यामध्ये विचार केला गेला आणि गतिमान प्रवासासाठी, कारण तुम्हाला आज कोल्हाप्यातून जर सिप्झला जायचं असेल तर कितीतरी वेळ लागतो पण इथे आपल्याला 50 मिनिटांमध्ये एंड टू एंड डिस्टन्स जे आहे ते कव्हर करायचंय। 27 स्टेशन्स असल्यामुळे तुम्ही मुंबईत ह्या सगळ्या टप्प्यात कुठेही जाऊ शकता कुठेही उतरू शकता आणि अजून महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सध्या असलेली जी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे त्याला ठिकठिकाणी कनेक्टिव्हिटी या मेट्रोमुळे मिळणार आहे, म्हणजे आपलं सेंट्रल रेल्वे आहे त्याला CST छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकाला कनेक्टिव्हिटी असणार आहे, वेस्टर्न रेल्वेला चर्चगेट आणि बॉम्बे सेंट्रल या स्थानकांना कनेक्टिव्हिटी असणार आहे, मुंबईमध्ये जी मोनोरेल कार्यरत होती आहे त्याच्यासाठी महालक्ष्मीला कनेक्टिव्हिटी असणार आहे, पहिला मेट्रो मार्ग जो आहे त्याच्यासाठी मरोळला कनेक्टिव्हिटी असणार आहे आणि शिवाय एअरपोर्टमध्ये 3 स्टेशन असणार आहे, म्हणजे आता असलेल्या वाहतूक व्यवस्थेला सुद्धा तुम्ही जोडले जाऊ शकता आणि सबर्बन सिस्टीमवरून तुम्हाला जर मेट्रोमध्ये यायचं असेल मोटरेमधून मोनोमध्ये जायचं असेल तर हे सुद्धा या सगळ्या मेट्रो मार्गाने शक्य आहे, त्यामुळे कुठूनही कुठे जाण्यासाठी हा एक महत्वाचा मार्ग आहे।
आता तुम्ही जे शेवटी सांगितलं त्याच्यावर वाटलं की तो आराखडा तयार होताना देखील किती विचार करावा लागला असेल आणि मग त्या विचारांनी हा सगळा प्रकल्प उभा राहिला असेल। जेव्हा आपण म्हणतो की नवीन आणि सार्वजनिक वाहतूक म्हणतो तेव्हा त्याचं शुल्क त्याचं तिकीट दर हा सुद्धा एक विचार महत्वाचा असतो सगळ्यांच्या दृष्टीने, तर तो कसा असणार आहे त्याचा काही विचार आता झालेला आहे का?
हा प्रकल्प जो आपण करतो तो काही त्याला जे लीगल फ्रेमवर्क आहे तो देशाच्या पातळीवर एक मेट्रो कायदा आहे त्याच्या अंतर्गत आपण हा करतो आणि त्या कायद्यानुसार प्रकल्पाचे जे पहिले दर आहेत ते ठरवण्याचा अधिकार हा त्या कॉर्पोरेशनला असतो आणि त्यानंतर मग फेअर फिक्सेशन किंवा फेअर रिव्हिजन कमिटी असते आणि त्या कमिटीकडून तो ठरवला जातो। आता हा पहिला दर ठरवत असताना तुम्ही प्रकल्पाला आलेला खर्च त्याचा ऑपरेशन अँड मेंटेनन्स म्हणतो तो चालवण्यासाठीचा खर्च हे सगळं विचारात घेऊन तो दर ठरवावा लागतो आणि हाही विचार करावा लागतो की दर इतका जास्त असता कामा नये की लोक त्याच्यावर येणार नाही, कारण शेवटी आपल्याला हा पब्लिक ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की सध्याच्या वाहतूक व्यवस्थेवरचा ताण कमी करायचा आहे, त्यामुळं मोटरमधून जाणाऱ्या अनेक प्रवाशांना आपल्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे अट्रॅक्ट करायचं आहे, उपनगरीय सेवेमधल्या लोकांना इकडे आणायचं आहे. त्यामुळे त्यांना जितका सुखकर प्रवास आपण देतो त्याच्याच प्रमाणामध्ये त्यांच्याकडून चार्ज करावं लागेल, तरच लोक ह्या सिस्टीमवर येतील हे भान ठेवून आपल्याला हे करावं लागणार. आर्थिक दृष्ट्या हा प्रकल्प व्यवहार्य आहे की नाही हे ठरवण्याकरता म्हणून जे काही त्याचं फायनान्शियल अनालिसिस केलेलं होतं त्याच्यासाठी आम्ही दिल्ली मेट्रोचे जे रेट आहेत ते गृहित धरून त्याप्रमाणे केलं होतं. परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा 2020 प्रकल्प कार्यान्वित होईल तेव्हाची परिस्थिती लक्षात घेऊन आणि परवडणारेच दर, कारण सामान्य लोकांना ह्या सिस्टीम मधून आपल्याला घेऊन जायचंय त्या दृष्टीने ते परवडणारे दर असतील.
बरोबर आहे. मेट्रो 3 मुळे मुंबईकरांना फायदे तर खूप होणार आहेत असं दिसतंय, पण तरी सुद्धा काय फायदे मिळणार आहेत?
याआधी मी सांगितलं त्याप्रमाणे 6 महत्वाची एम्प्लॉयमेंट सेंटर जोडली जाणार असल्यामुळं आज तिथं पोहोचण्यासाठी लोकांना लागणारा वेळ तो कमी होणार आणि तिथलं कंजेशन कमी होणार आहे. उदाहरणार्थ बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हा जर बघितला तर आज इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथे रोजगाराची निर्मिती झाली, पण प्रत्यक्षामध्ये अतिशय रुंद रस्ते असलेला हा भाग सुद्धा आज अत्यंत कंजेस्टेड झालाय, कारण तिथे जाण्यासाठी रेल्वे मार्गाची कुठली सुविधा नाही. असे भाग ज्यामध्ये जोडले जाणार आहे. आज चर्चगेट आणि व्हीटी स्टेशन सीएसटी स्टेशन हे एकमेकांना जोडलं गेलेलं रेल्वेने नाहीये, किंवा कप परेड फोर्ट भाग जोडले गेले नाहीत, त्यामुळे तिथली गर्दी कमी होण्यासाठी हे मदत होणार आहे. याच्याशिवाय या पूर्ण मार्गावर अनेक महत्वाची ठिकाणं जोडली जातात. जवळजवळ 11 एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहेत, 20 जास्त मोठी हॉस्पिटल्स आहेत ती ह्याच्यामुळे जोडली जाणार आहेत. मुंबईतले अनेक जवळजवळ 30-40 हॉटस्पॉट ज्याला पण जिथे मुंबईकर नेहमी जातात अशा प्रकारचे, मग तो माहीमचा दर्गा असेल, शीतलादेवीचं मंदिर असेल, ही सगळी गोष्टी ह्याच्यामुळे जोडली जाते. सिद्धिविनायक आहे सगळ्यात महत्वाचं, म्हणजे सिद्धिविनायकला जाण्यासाठी आता तिथेच खाली स्टेशन त्याच्याजवळ असणार आहे. शिवाय आजपर्यंत मुंबईमध्ये एअरपोर्ट हे मुंबईच्या अगदी भर मध्यामध्ये आहे, पण त्याला रेल बेस्ड अशी कुठली कनेक्टिव्हिटी नाही, त्यामुळे तिथं जाण्यासाठीचा रस्ता आहे तो नेहमी कंजेस्टेड असतो, तर त्याला सुद्धा यांनी कनेक्टिव्हिटी मिळणार. त्यामुळे या दृष्टीने हा अतिशय
फायदेशीर
आहे, सगळ्यात महत्वाचं वेळ वाचणार आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवरच्या वाहनांची संख्या कमी होणार. आम्ही जो काही अंदाज केलाय ज्या मार्गांवरून हा रोड जातो तिथं आता रेल बेस्ड कनेक्टिव्हिटी नसल्यामुळं मोठ्या प्रमाणावर वाहनांनी रिक्षा असेल, टॅक्सी असतील, खासगी गाड्या असतील ह्यांचं कंजेशन जास्त आहे. त्यामुळे प्रकल्प सुरू होईल तेव्हा सुरुवातीला जवळजवळ रोजच्या 4.5 लाख जी वाहनं आहेत ती रस्त्यांवरून कमी होणार आहेत, आणि जसं आम्ही अजून त्याची व्याप्ती वाढवू तर पुढच्या 5 जवळजवळ 6.5 लाख वाहनं याच्यावरून कमी होणार आहेत. त्यामुळे रोजचं जवळजवळ 2 लाख लिटर फ्युएल आपलं याच्यामध्ये वाचणार आहे. त्यामुळे ह्या सर्व दृष्टिकोनातून हा प्रकल्प मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा.
बरोबर आहे. त्यामुळेच भारतातला हा पहिला म्हणजे सगळ्यात लांब भूमिगत मेट्रो मार्ग आहे, त्यामुळे निश्चितच त्यातली आव्हानं ही जास्त आहेत. तर काय काय आव्हानं आहेत तुमच्या समोर?
सगळ्यात महत्वाचं इतक्या मोठ्या जास्त लांबीच्या मार्गांवरून जात असताना आपल्याला जरी हा भूमिगत मार्ग असला आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी लागणाऱ्या जागा जरी कमी असल्या तरी सुद्धा आपल्याला, मी जसं मगाशी म्हणलं की ते टनेल बोरिंग मशीन जमिनीमध्ये आत नेण्यासाठी सुद्धा आपल्याला जागेची आवश्यकता असते, किंवा स्टेशनचं कन्स्ट्रक्शन जेव्हा चालू असतं त्यावेळेला कन्स्ट्रक्शन यार्ड्स, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट ठेवण्यासाठीची जागा, अशा बऱ्याच जागा लागतात. त्यामुळे सगळ्यात पहिली महत्वाची अडचण असते आणि जी मुंबईच्या दृष्टीने खूपच महत्वाची अडचण आहे, कारण मुंबईमध्ये एकाच गोष्टीची कमी आहे ती म्हणजे जागेची, आणि आपल्याला या प्रकल्पासाठी तात्पुरती का होईना पण जागा लागते. जवळजवळ 70-80 जागा आम्हाला तात्पुरत्या स्वरूपामध्ये लागते. आता ही जागा मिळवणं हे एक मोठं आव्हान होतं आणि त्यासाठी आम्हाला प्रकल्पाची आखणी सुद्धा अशी करावी लागली की त्याच्या आसपास जागा कुठे आहे, आणि मग ह्या जागा काही शासकीय आहेत, काही निमशासकीय आहेत, काही केंद्र शासनाच्या आहेत, काही खासगी आहेत. मग त्या त्या यंत्रणांकडून ह्या जागा मिळवणं, जवळजवळ आम्हाला राज्य शासनाच्या 12-13 विभागांकडून ह्या जागा मिळाव्या लागतात, केंद्र शासनाच्या 3-4 विभागांकडून, आणि शिवाय 3.5 जागा आपल्याला खासगी लोकांकडून लागते तात्पुरत्या स्वरूपात. त्याच्यामध्ये जवळजवळ 70-80 लँड पार्सल्स आहेत आणि तेवढे कुटुंब आहेत. ह्या सगळ्यांशी कोऑर्डिनेशन करून त्या जागा विहित वेळेमध्ये मिळवणं हे महत्वाचं आहे. अनेक ठिकाणी आपण मेट्रो जिथे जातो, मुंबईमध्ये कोस्टल रेग्युलेटरी झोन हा एक प्रकार आहे, कारण मुंबई आपण समुद्र किनाऱ्यावर आहोत, त्यामुळे त्याच्या अंतर्गत काही जागांमध्ये आपल्याला परवानग्या घ्याव्या लागतात. इव्हन काही ठिकाणी जिथून आपण मिठी नदीच्या खालून हा मार्ग जातो त्यामुळे त्याच्या जवळपास असलेले जे काही मँग्रोव्ज आहेत त्यांचं थोडंफार नुकसान होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला फॉरेस्ट कडून परवानगी घ्यावी लागते. रेल्वे मार्ग आपण क्रॉस करतो म्हणून रेल्वेची परवानगी लागते, एअरपोर्ट एरियामध्ये सिव्हिल एव्हिएशनची परवानगी लागते, अशा विविध भागांच्या परवानग्या घेणं हा एक महत्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, काही ठिकाणी लोकांना विस्थापित करावं लागतं, काही बिल्डिंग्स आपल्याला तोडाव्या लागतात, त्या पुनर्बांधणी त्यांची करावी लागते त्या दृष्टीने. आणि शिवाय अनेक वेळेला असे इतके मोठे प्रकल्प आपण जेव्हा करतो त्यावेळेला त्याच्याबद्दल अनेक गैरसमज असतात लोकांचे, गैरसमज दूर करण्यासाठी त्यांच्याशी सतत संवाद साधणे हा सुद्धा एक महत्वाचा भाग असतो. आणि कुठल्याही प्रकल्पात मुंबईमध्ये येतात त्याप्रमाणे अत्यंत गर्दीच्या अडचणीच्या रस्त्यात काम करत असताना ट्रॅफिकचं नियोजन आणि जमिनीच्या खाली असलेल्या ज्या सेवा वाहिन्या आहेत कारण त्याही काही वेळेला डिस्टर्ब होऊ शकतात, त्यामुळे त्याचं योग्य पद्धतीने नियोजन, सुयोग्य कंत्राटदारांची निवड आणि त्यांच्याकडून काम करून घेणे, त्यामुळे उत्तम सल्लागारांची निवड, त्यांच्याकडून काम करून घेणे आणि सगळ्यात महत्वाचं विहित वेळेमध्ये हा प्रकल्प पूर्ण करणे, ही सगळी मोठी आव्हानं या प्रकल्पांमध्ये आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही आता त्याची भरपूर पूर्वतयारी केलेली आहे आणि काम आता त्याचं लवकरच सुरू आहे.
बरोबर. पण हे सुरू करत असताना जसं तुम्ही म्हणालात की अनेक व्यक्तींशी बोलावं लागतं, समज गैरसमज हे होत असतात, जेव्हा तुम्ही यांच्याशी कम्युनिकेशन करता तेव्हा खरंच ती मंडळी समजून घेतात जनतेने याच्याकडे कसं बघितलं पाहिजे?
समजून घेतात. सुरुवातीला खूप गैरसमज असतात, याचं कारण असं की माहिती पुरेशी नसते. पण मी स्वतः अनेक पब्लिक हिअरिंग्स घेतलेली आहेत आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते त्या त्यावेळेला मी पब्लिक फोरमवर जाऊन या प्रकल्पाची माहिती देण्याचा प्रयत्न करते, लोकांशी प्रत्यक्ष त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देते आणि जसजसं आम्ही उत्तरं देत जातो तसतसे लोकांचे गैरसमज याच्यामध्ये कमी होतात. आणि मला असं वाटतं की आपण ह्याच्याकडे आपलं स्वतःचंच घर आहे, आता ते घर थोडं मोडकळीला आलंय किंवा आपल्या घरात माणसं जास्त झाली आपल्याला अपुरं पडतं तेव्हा घरामध्ये सुद्धा आपल्याला रिनोव्हेशन करावं लागतं, घराचं काही एक्सटेन्शन करावं लागतं आणि हे रिनोव्हेशन जर घरातच राहून करायचं असेल, आपल्याला जर पर्याय नसेल दुसरीकडे जाण्याचा आणि तर आपल्याला तो त्रास होतोच, थोडी धूळ उडते, थोडा काही काळ गैरसोय होते, तर हे सर्व आपल्याला करावं लागतं. आपली खोली थोडा काळासाठी आपल्याला सोडावी लागते आणि कमी जागेमध्ये राहावं लागतं. तसंच शहरांचं असतं. मुंबई हे शहर खूप जुनं आहे, ही आपली इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही 150 वर्ष जुनी आहे. कधी ना कधीतरी त्याची पुनर्बांधणी करणं, त्याच्यामध्ये भर टाकणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मुंबई अतिशय दाटीकरण हे सगळ्यात महत्वाचं आपला आकर्षणाचं केंद्र आहे मुंबई, हे एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने, राहण्याच्या दृष्टीने, त्यामुळे गर्दी पण खूप जास्त आहे. पर स्क्वेअर मीटर पॉप्युलेशन जर बघितली, लोकसंख्येची घनता जास्त आहे, अशा वेळेला तर ह्या पुनर्बांधणीची आवश्यकता जास्त आहे. मग ते करत असताना ह्या तात्पुरत्या गैरसोयी ह्या होणार आहेत, त्रास होणार आहे, पण आम्ही हा प्रकल्प करत असताना ह्या गैरसोयी कमीत कमी व्हाव्यात म्हणून कसोशीने प्रयत्न करतोय. इतका खर्चिक असून सुद्धा आपण भूमिगत घेण्याचं नेमकं कारण तेच आहे, कारण भूमिगत जर हा प्रकल्प नसता तर मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असती, ते आपण टाळलेलं आहे. प्रकल्पासाठी अशा प्रकारचं तंत्रज्ञान आपण वापरतोय की ज्याचा लोकांना कमीत कमी त्रास व्हावा, त्यामुळे आमच्या बाजूनी आम्ही प्रयत्न करतोय. प्रकल्पामध्ये आता काही झाडं तुटतात तर त्याच्याबद्दल सुद्धा खूप मोठं म्हणजे एक संकट आल्यासारखी भावना त्याच्याबद्दल निर्माण केली जाते, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की काही वेळेला आपल्याला तोडावं लागतं आणि ते पुन्हा नव्याने निर्माण करावं लागतं. त्यामुळे या बाबतीमध्ये लोकांनी आम्हाला आमच्यावरती विश्वास ठेवावा आणि आम्ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्याच घराची पुनर्बांधणी आपण करतोय हे लक्षात घेऊन याच्यामध्ये सगळ्यांनी आपली थोडीशी साथ दिली तर मला असं वाटतं प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप त्याचा उपयोग होईल.
बरोबर आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे यांनी आत्ता जे आवाहन केलं, खरं तर जनतेने ते आवाहन लक्षात ठेवायला हवं, कारण मुंबई मेट्रो 3 हा जो प्रकल्प आहे तो जर जलद गतीने, उत्तम रीतीने आणि सगळ्या म्हणजे कोणतेही दोष न राहता पूर्ण व्हावा असं जर वाटत असेल तर निश्चित आपलंही योगदान त्याच्यामध्ये देणं तितकंच गरजेचं आहे. अश्विनी मॅडम, खरं तर आणखीन काही गोष्टी आहेत या संदर्भातल्या, पण आजच्या पुरतं इथेच थांबूया, पुन्हा उद्या भेटू. नमस्कार.
नमस्कार.
भक्कम पाया सुशासनाचा सेवा हमी विधेयकाचा
सिंचन आधार शेतकऱ्याचा नवी भरारी घेऊया रे
महाराष्ट्राला घडवू सारी
गतिमान महसूल प्रशासन मेक इन महाराष्ट्र धोरण
सीसीटीव्ही करी सुरक्षा रक्षण जीवन मान उंचावू रे
महाराष्ट्राला घडवू सारी
सामाजिक न्यायाची जण अन महिलांना मिळे सन्मान
अचूक नियोजन करून उभारू स्वच्छ सुंदर स्मार्ट शहरे
कौशल्य विकास रोजगारासाठी आरोग्य सुविधा सर्वांसाठी
आपले सरकार आपल्या पाठी प्रगती पथावर राहू या रे
महाराष्ट्राला घडवू सारी
दिशा परिवर्तनाची उज्ज्वल भविष्याच्या पायाभरणीची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन.
सारी म्युनी करू विकास
एकच ध्यास एकच श्वास
सारी म्युनी करू विकास एकच ध्यास एकच श्वास
दिल खुलास
दिल खुलास
दिल खुलास संवाद जनतेशी.